नमस्कार. सेक्युरिटी म्हणजे काय ते आपल्या सगळ्यांना चांगलेच माहिती आहे. ज्या वेळेला आपण आपल्या घराला सेक्युरिटी देतो त्यावेळेला आपण काय करतो, तर आपण घराला वॉल कंपाऊंड करतो. तर वॉल कंपाऊंड का करतो? चोर किंवा दरोडेखोर इझिली आपल्या घरात येऊन आपल्या घरातले दागदागिने पैसे चोरी होऊ नये म्हणून आपण वॉल कंपाऊंड करतो. तसेच बऱ्याचदा आपण जिथे राहतो तर तिथं ठराविकच घरांमध्ये ठराविक ठिकाणी फुलझाडे लावलेले असतात, तर हे फुलं कोणी घेऊ नये किंवा जे आपण झाड लावलेले आहे ते इतर प्राण्यांपासून त्या झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी सुद्धा आपण वॉल कंपाऊंड करतो. सेम असंच आपण नेटवर्क सेक्युरिटीसाठी करतो. ज्याप्रमाणे कोणी फुलं नेऊ नये म्हणून आपण सेक्युरिटी घेतो, त्याचप्रकारे आपल्याकडे जो इम्पॉर्टंट डेटा आहे, प्रायव्हेट डेटा आहे, तो कोणी ऍक्सेस करू नये म्हणून आपण सेक्युरिटी घेतो. तसेच आपला महत्वाचा डेटा कोणी ऍक्सेस करू नये यासाठी आपण सेक्युरिटी घेतो. इंटरनेटमुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती मिळते. आपण घरात जरी असलो आणि घरात आपलं कम्प्युटर आहे आणि आपण नेटवर्क कनेक्शन घेतलेले असेल, तर आपल्याला सर्व प्रकारची माहिती नेटवर्कमुळे अवेलेबल होते. तुम्हाला माहितच आहे आपण इंटरनेट थ्रू शॉपिंग वगैरे करतो किंवा इंटरनेट थ्रू आपण चॅटिंग करतो, या पद्धतीचा उपयोग आपण इंटरनेटचा करतो. तर हा एक ऍडव्हान्टेज तर आहे, पण इंटरनेटची आवश्यकता आपल्या लाईफमध्ये अत्यंत महत्वाची आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड कम्प्युटर किंवा प्रायव्हेट नेटवर्क हे पब्लिक नेटवर्कशी कनेक्ट असते, पण यामुळे काय होऊ शकते की मॅलेसियस अटॅक्स हा होऊ शकतो. इंटरनेट युजर्स मस्ट बी अवेअर ऑफ दिस डेंजरस अँड हाऊ टू प्रोटेक्ट अगेन्स्ट देम. धिस इज वेअर फायरवॉल्स कम इन. म्हणजे व्हायरस अटॅक्स यापासून बचाव होण्यासाठी नेटवर्कला फायरवॉलची आवश्यकता असते. जसे की आपल्या घराला वॉल कंपाऊंडची आवश्यकता असते, सेम त्याच पद्धतीने नेटवर्कसाठी फायरवॉलची आवश्यकता असते. म्हणजेच काय? तर इंटरनेट वर्क करताना आपल्याला जी रिस्क वाटते, व्हायरस अटॅक, यामुळे सिस्टीम डॅमेज वगैरे होणे, याची आपल्याला भीती असते. ही भीती नाहीशी होण्यासाठी आपण सेक्युरिटी घेतो. तर ती म्हणजे कशी? तर आपण पासवर्ड देतो, नंतर बायोमेट्रिक सेक्युरिटी घेतो, नंतर अँटीव्हायरस इन्स्टॉल करणे. त्याचप्रकारे आपण नेटवर्क सेक्युरिटीसाठी फायरवॉलचा वापर करतो. फायरवॉलचा यूज आपण प्रोटेक्शनसाठी करतो. फायरवॉल ही कम्प्युटर आणि एंटायर नेटवर्कला होस्टाईल ऍक्टिव्हिटी पासून प्रोटेक्ट करू शकते. फक्त या फायरवॉलचा उपयोग आपल्याला करेक्ट करता आला पाहिजे. फायरवॉल प्रोटेक्ट नेटवर्क कम्प्युटर फ्रॉम इंटेंशनल होस्टाईल इंटर्शन दॅट कॅन कॉम्प्रोमाइज कॉन्फिडेन्शियलिटी, कॉज डेटा लॉस ऑर डिनायल ऑफ सर्व्हिस. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फायरवॉल नेटवर्कला प्रोटेक्ट करते. कोणापासून? तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसपासून, आणि आपला महत्वाचा डेटा लॉस होण्यापासून वाचवते. फायरवॉल हे हार्डवेअर डिव्हाइस आहे, तसेच सॉफ्टवेअर पण आहे जे सेक्युअर कॉम्प्युटरवर रन होते. फायरवॉल हे टू नेटवर्क इंटरफेस आहे. ते म्हणजे कसे, तर नेटवर्क बीइंग प्रोटेक्टेड आणि दुसरे आउटसाइड नेटवर्क, या पद्धतीचे हे दोन नेटवर्क इंटरफेस आहेत. फायरवॉल ही कुठे असते, तर ती दोन नेटवर्कच्या जंक्शन पॉइंटवर असते. म्हणजे एका साईडने प्रायव्हेट नेटवर्क आणि दुसऱ्या साईडने पब्लिक नेटवर्क, तर या दोघांच्या मध्ये ही फायरवॉल असते. म्हणजे पब्लिक नेटवर्क आणि प्रायव्हेट नेटवर्क या दोघांमधील जो डेटा एक्सचेंज केला जातो तो ह्या फायरवॉल थ्रू चेक केला जातो. हे तुम्हाला डायग्राम मध्ये कळेलच. आता आपण दोन नेटवर्कमध्ये फायरवॉल यूज केली आणि आपल्याला माहित आहे की त्यामुळे आपल्या नेटवर्कला सेक्युरिटी मिळेल. सेक्युरिटी मिळेल तर ही सेक्युरिटी कुठल्या पद्धतीने मिळेल ते आता आपण बघू. थोडक्यात फायरवॉलचे वर्किंग बघूया. तर मी आत्ताच सांगितले की फायरवॉल हे मॉनिटर करतं कोणाला, तर इनकमिंग आणि आउटगोइंग डेटावर जो दोन नेटवर्क कनेक्ट असताना डेटा येतो आणि जातो याला. जर खूप डेटाची देवाणघेवाण होत असेल, म्हणजेच देवाणघेवाण होत असताना तिथे डेटाची ट्राफिक असेल, तर फायरवॉल हा डेटा चेक करतो. जर हा डेटा नेटवर्कच्या ऍडमिनिस्ट्रेटरने ठरवलेला असेल किंवा ऍक्सेस करण्यासाठी मागवलेला असेल, तर तो डेटा पास होणार आणि जो डेटा अनऑथेंटिकेटेड असेल तर तो डेटा तिथेच स्टॉप होईल, म्हणजे तो डेटा पुढे पास होणार नाही. फायरवॉल्स कॅन ऑल्सो मॅनेज पब्लिक ऍक्सेस टू नेटवर्क रिसोर्सेस, जसे की होस्ट ऍप्लिकेशन आणि किंवा इंटरनल डेटाबेस. थोडक्यात म्हणजे फायरवॉल काय करते, तर अनऑथराइज डेटा डिटेक्ट करते. उदाहरणार्थ ऍड्रेस फिल्टरिंग, म्हणजेच पॅकेट फिल्टर होते फायरवॉल थ्रू. यात फायरवॉल चेक करताना सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेस चेक करते, यालाच पॅकेट फिल्टरिंग म्हणतात. हा झाला फायरवॉलचा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया म्हणजे त्याला आपण प्रोटोकॉल फिल्टरिंग म्हणतो. प्रोटोकॉल फिल्टरिंग हे ऍप्लिकेशन लेव्हल प्रोटोकॉलवर डिपेंड असते, जसे की हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा टेलनेट. आणि तसंच तिसरा क्रायटेरिया म्हणजे सर्किट लेव्हल गेटवेज. फायरवॉल संबंधी शॉर्ट नोट म्हणजे फायरवॉल्स कॅन नॉट द फ्लो ऑफ नेटवर्क ट्राफिक. सेकंड, फायरवॉल्स हॅव ऍप्लिकेबिलिटी इन नेटवर्क वेअर देअर इज नो इंटरनेट कनेक्टिव्हिटी. देन थर्ड, फायरवॉल ऑपरेट ऑन नंबर ऑफ लेयर्स. अँड फोर्थ, फायरवॉल कॅन ऑल्सो ऍक्ट ॲज अ VPN गेटवेज अँड ऍक्टिव्ह कंटेंट फिल्टरिंग टेक्नॉलॉजीज. फायरवॉलचे वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंट असते आणि त्याचप्रमाणे फायरवॉल इम्प्लिमेंट होत असते. सिम्पल एन्व्हायरमेंट म्हणजे पॅकेट फिल्टर फायरवॉल. कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट म्हणजे नंबर ऑफ फायरवॉल्स आणि प्रॉक्झीज. थोडक्यात आता तुम्हाला कळालेच असेल की फायरवॉल नेटवर्क सिक्युरिटीसाठी काय काय करते. फायरवॉल सिक्युरिटीसाठी काय करते ते बघितले, त्याचप्रमाणे आपण फायरवॉल काय करू शकत नाही ते आपण बघणार आहोत. जसे की नेटवर्क सिक्युरिटीसाठी एक पॉलिसी डिफाईन केलेली असते. जर ही पॉलिसी आपण प्रॉपर डिफाईन केली नाही तर फायरवॉल नेटवर्कला सिक्युरिटी देत नाही. म्हणजे एखादी एक्झाम आपल्याला द्यायची आहे, त्याचा फॉर्म आपल्याला इंटरनेट थ्रू सबमिट करायचा आहे आणि तुम्ही त्यात तुमची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण त्यांनी ज्या सर्व गोष्टी विचारल्या आहेत त्या सर्व गोष्टींची डिटेल इन्फॉर्मेशन त्या फॉर्ममध्ये तुम्ही नाही लिहिलेली आहे, तर काय होतं की आपला फॉर्म हा रिजेक्ट होतो. कारण त्यांना हवी तशी ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन तुमच्या फॉर्म थ्रू जात नाही. सेम तसंच जी सिक्युरिटी पॉलिसी डिफाईन केलेली असते ती जर आपण प्रॉपर डिफाईन केली नाही तर फायरवॉल त्याला सिक्युरिटी देणार नाही. तसेच जर ऑर्गनायझेशन मधील पर्सन हा सिक्युरिटीचे रूल फॉलो करत नसेल तर त्यालाही फायरवॉल हा सिक्युरिटी देत नाही. त्याचप्रमाणे जर आपण फायरवॉल थ्रू वर्किंग केले नाही तर फायरवॉल ही अटॅक, हॅकिंग आणि वॉन्डॅलिझम यापासून नेटवर्कला प्रोटेक्ट करू शकणार नाही. याचे उदाहरण म्हणजे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ही एक्सपोर्ट करताना जर आपण मॅग्नेटिक टेप, डिस्क किंवा डिस्केटचा वापर केला फायरवॉलचा यूज न करता तरीही व्हायरसचा अटॅक हा होणार. कारण आपण जे काही वर्क केलेलं आहे, जी काही इन्फॉर्मेशन ऍक्सेस केली किंवा डिलिव्हर केलेली आहे ती आपण एक्स्टर्नल कनेक्शन थ्रू ऍक्सेस किंवा ट्रान्सफर केलेली आहे, म्हणून त्या ठिकाणीही फायरवॉल आपल्याला सिक्युरिटी देणार नाही. म्हणजेच एखाद्या वेळेस एक्स्टर्नल कनेक्शन हे तुमच्या नेटवर्कमध्ये असेल, नेटवर्कमध्ये अवेलेबल असेल, इंटरनेट थ्रू अथवा मॉडेम थ्रू हा डेटा ऍक्सेस होत असेल किंवा ट्रान्सफर होत असेल, म्हणजेच की ऍक्सेस होताना ते फायरवॉल थ्रू ऍक्सेस होत नसेल, तर ही अनफिल्टर इन्फॉर्मेशन नेटवर्क थ्रू वर्कस्टेशनला पोहोचणार. आणि यात काय होईल तर फायरवॉल ही मॅलेसिस अटॅक्स पासून नेटवर्कचे प्रोटेक्शन करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात फायरवॉलचे हे सर्व रूल आपण अप्लाय करायला हवे किंवा त्या रूल थ्रू आपण डेटा ट्रान्सफर किंवा ऍक्सेस करायला पाहिजे, तेव्हाच फायरवॉल ही आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल. तसेच फायरवॉल कॅननॉट प्रोटेक्ट अगेन्स्ट आर ट्रेटर्स अँड इरिस्पॉन्सिबल फूल्स इनसाइड द ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशन मधील काही लोकांच्या फुलिश मिस्टेक असतात, त्या मिस्टेक पासून सुद्धा फायरवॉल ही नेटवर्कला प्रोटेक्ट करू शकत नाही. फुलिश मिस्टेक म्हणजे कशा, तर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आउटसाइड सोर्सला द्यायची असेल, म्हणजे कंपनीच्या वेगळ्या फायरवॉल थ्रू इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली किंवा फॅक्स थ्रू किंवा ईमेल थ्रू किंवा फ्लॉपी डिस्क थ्रू ही इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशनकडून बाहेरच्या ऑर्गनायझेशनला किंवा व्यक्तीला पाठवली गेली, तर या सर्वांमध्ये फायरवॉल नेटवर्कला प्रोटेक्ट करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला ऑर्गनायझेशन मधील पर्सन काय करतात तर त्यांचा लॉग इन, पासवर्ड आणि आणखी काही प्रोटेक्टेड रिसोर्सेस हे नॉन ऑथराइज्ड पार्टीला सांगतात, त्यामुळे सुद्धा अटॅक हा होतो आणि तिथेही फायरवॉल नेटवर्कचे प्रोटेक्शन करू शकत नाही. याचे एक्झाम्पल म्हणजे अन इंट्रुडर माइट कॉल अप अ युजर विद इन द ऑर्गनायझेशन अँड इंट्रोड्यूस हिमसेल्फ ॲज अ मेंबर ऑफ द टेक्निकल सपोर्ट. स्टाफ हू नीड्स हिज पासवर्ड टू डू सम सिस्टीम मेंटेनन्स. ट्युनेलिंग टू नॉन सेक्युर्ड क्लायंट ऍप्लिकेशन पासून फायरवॉल नेटवर्क प्रोटेक्ट करू शकत नाही. त्याचप्रकारे फायरवॉल ही डेटा ड्रायव्हन अटॅक्स पासून नेटवर्कला प्रोटेक्ट करू शकत नाही. बऱ्यापैकी व्हायरस हा ईमेल थ्रू, फ्लॉपी थ्रू, डिस्क थ्रू, फ्लॉपी डिस्क थ्रू नेटवर्कमध्ये येत असतो. जर हे व्हायरस आपल्याला इफेक्टिवली हँडल करायचे असतील तर आपल्याला, म्हणजेच या सर्व कंपोनंटसाठी एक सेपरेट फायरवॉल ठेवणे आवश्यक आहे आणि त्यानेच आपण नेटवर्कला फायरवॉल थ्रू सेक्युरिटी देऊ शकतो. तर अजून आपण फायरवॉलचे काही आर्किटेक्चर, ते म्हणजे पॅकेट फिल्टर आर्किटेक्चर, ड्युअल होम गेटवे आर्किटेक्चर, थ्री होम गेटवे आर्किटेक्चर, स्क्रीन होस्ट आर्किटेक्चर, स्क्रीन सबनेट आर्किटेक्चर आणि तसेच DMZ याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. फायरवॉल पॉलिसी बघू. फायरवॉल पॉलिसी स्पेसिफाय विच पार्ट ऑफ द ट्रॅफिक गोइंग थ्रू द फायरवॉल विल बी अलाउड टू पास ऑन इट्स डेस्टिनेशन अँड विच पार्ट विल बी ब्लॉक अँड डिस्कार्डेड. तुम्हाला स्लाइड नंबर 5 वर एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राम वरनं तुम्हाला कळेलच की फायरवॉल ही इंटरनेट आणि प्रायव्हेट नेटवर्क या दोघांच्या मध्ये ऍडजस्ट केलेली असते आणि अटॅकर थ्रू जो डेटा येत असेल तो डेटा या फायरवॉल पॉलिसी थ्रू आधी चेक केला जातो आणि तो डेटा जर करेक्ट असेल, म्हणजे त्यावर जर करेक्ट डेस्टिनेशन ऍड्रेस असेल, तर तो डेटा प्रायव्हेट नेटवर्कला पोहोचतो आणि जर अटॅकरने फेक ऍड्रेस लिहून तो डेटा पाठवलेला असेल तर फायरवॉल पॉलिसी हा चेक करते आणि त्या थ्रू ती तो चुकीचा डेटा डिटेक्ट करते आणि ती इन्फॉर्मेशन तिथं ब्लॉक करते. तसे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतेच आहे, अटॅकर थ्रू जो डेटा आलेला आहे तो इंटरनेट कडे आला, इंटरनेट कडून तो फायरवॉल कडे आला, तिथे फायरवॉल पॉलिसी मेंटेन केलेली आहे म्हणून तो डेटा तिथे चेक होणार आणि तिथेच तो ब्लॉक होणार. जर तो डेटा करेक्ट असता, इंटरनेट थ्रू आलेला डेटा हा जर करेक्ट असता तर फायरवॉल पॉलिसीने तो चेक करून लॅन कडे पाठवला असता. म्हणून असे काही अटॅक लॅनवर होऊ नये यासाठी आपण फायरवॉल पॉलिसी यूज करतो. तर या फायरवॉल पॉलिसीचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे इनबाउंड ऍक्सेस पॉलिसी आणि दुसरे म्हणजे आउटबाउंड ऍक्सेस पॉलिसी. फायरवॉल पॉलिसी आधीच स्पेसिफाय करते की डेटाचा पार्ट किंवा डेटा पॅकेट हे जे पॉलिसी थ्रू जाईल तेच पॅकेट डेस्टिनेशन पर्यंत पोहोचते आणि जे पॅकेट विदाउट पॉलिसी थ्रू जाईल त्याला ब्लॉक केले जाते. सर्वप्रथम आपण इनबाउंड ऍक्सेस पॉलिसी बघू. इनबाउंड ऍक्सेस पॉलिसीमध्ये जेव्हा सर्व इंटरनेट ट्रॅफिक ही लॅनवर क्रिएट होते तेव्हा ही ट्रॅफिक इनबाउंड पॉलिसी थ्रू सिंपल होते. सर्व इनबाउंड ट्रॅफिक लॅनमधील रिक्वेस्टला रिस्पॉन्स देत नाही, त्यावेळी तो डेटा ब्लॉक केला जातो. फिफ्थ नंबरच्या स्लाइडवर डायग्राम मध्ये दिसते आहे एक इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क आहे. त्यात तीन सिस्टीम दाखवलाय. तिघ सिस्टीम थ्रू जो डेटा क्रिएट केला जातो किंवा जो डेटा ऍक्सेस अथवा ट्रान्सफर केला जातो तर फर्स्ट सिस्टीम कडून सेकंडला येईल, किंवा सेकंड थ्रू तो थर्डला जाईल, किंवा थर्ड थ्रू तो फर्स्टला जाईल. पण थर्ड थ्रू तो फर्स्टला डेटा गेला आणि फर्स्ट सिस्टीमने त्याला रिस्पॉन्स नाही दिला, तर त्यावेळेला काय होतं, तर तो डेटा ब्लॉक केला जातो. तसेच होस्टचा जो करेक्ट ऍड्रेस असतो तो आउटसाइड वर्ल्ड साठी ओपन नसतो. हा ऍड्रेस नॅट थ्रू म्हणजेच नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन तो बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे लॅन मधील कुठल्याही कॉम्प्युटरवर डिस्टर्बन्स येऊ शकते. तसेच मी तुम्हाला आधी सांगितले की काही वेळेला काय होते, तर अटॅकर त्याचा फेक ऍड्रेस तयार करतो. फेक ऍड्रेस तयार करून नेटवर्कमध्ये ती ट्रॅफिक किंवा डेटा पास करण्याचा प्रयत्न करतो, पण लॅन थ्रू कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्याला मिळत नाही. याचाच अर्थ काय, तर हा अटॅक फेक आहे. म्हणून पॉलिसी रूल अप्लाय होतो. इनबाउंड ऍक्सेस पॉलिसी थ्रू अटॅक इझिली फाइंड आउट होतो. दिस इज नॉट द केस इन द आर लॅन बेस्ड कोड दॅट नीड टू बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द वर्ल्ड. तर यासाठी काय करावे लागेल, तर इनकमिंग पॅकेट क्रायटेरिया डिफाइन करावा लागेल. हा क्रायटेरिया स्ट्रिक्ट असेल, कारण इथे आपण टाइटेस्ट सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. एक्सटर्नल होस्ट आर नोन प्रायोर एनी इनकमिंग ट्रॅफिक नॉर ओरिजिनेटिंग फ्रॉम देम विल बी इग्नोर्ड. हा क्रायटेरिया प्रोटोकॉल फिल्टरिंगवर डिपेंड असतो. यात फक्त इनबाउंड ऍक्सेस ऑफ डेटा बिलॉंगिंग टू स्पेसिफिक प्रोटोकॉल अलाउ असतो. जेव्हा दोघे ऍड्रेस फिल्टरिंग आणि प्रोटोकॉल फिल्टरिंग हे फिजिबल नसतात, म्हणजेच मोर कॉम्प्लेक्स रूल बेस्ड मॉड्यूल असते, विच इन्व्हॉल्व्स अ स्टेटफुल इन्स्पेक्शन. जसे आपण इनबाउंड ऍक्सेस पॉलिसी बघितली, तसेच दुसरा प्रकार म्हणजे आउटबाउंड ऍक्सेस पॉलिसी. आउटबाउंड ऍक्सेस पॉलिसीचे काही रूल असतात, ते म्हणजे कसे, तर तुम्हाला माहित आहे फायरवॉल ही इनर नेटवर्क आणि आउटर नेटवर्क यांच्या मध्ये असते. तर इनर नेटवर्क आउटर नेटवर्क कडून काही डेटा ऍक्सेस करायचा असेल तर आउटबाउंड पॉलिसी सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. जसे की तुम्हाला 5th नंबरच्या स्लाइडवर जी डायग्राम आहे त्यात दिसते. जर इंटरनेट थ्रू डेटा प्रायव्हेट नेटवर्क कडे जात असेल तर सर्वात आधी तो फायरवॉल थ्रू चेक होणार. बाहेरून इन्फॉर्मेशन आत जाताना त्यासाठी आउटबाउंड ऍक्सेस पॉलिसीचा आपण यूज करतो. आउटबाउंड ऍक्सेस पॉलिसी स्पेसिफाय विच वाइंड ऑफ डेटा कॅन गो फ्रॉम लॅन टू आउटसाइड, म्हणजे प्रायव्हेट नेटवर्क थ्रू डेटा इंटरनेट कडे जाणार आणि इंटरनेट थ्रू डेटा प्रायव्हेट नेटवर्क कडे येणार आणि तो आउटबाउंड फायरवॉल पॉलिसी थ्रू चेक केला जाणार. जेव्हा फक्त वेब ऍक्सेसची गरज असते तेव्हा प्रॉक्सी सर्व्हर हे गुड सिक्युरिटी प्रोव्हाइड करते, पण त्यासाठी प्रत्येक वर्क स्टेशनचे कॉन्फिगरेशन हवे असते. तसेच नॅट यूज केल्यामुळे युजरला इंटरनेटवर असलेल्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस ऍक्सेस करता येतात. नॅट हा गुड सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. तो आउटबाउंड पॉलिसी मध्ये आउटबाउंड पॉलिसी कॅन लिव इट हु कॅन ऍक्सेस द इंटरनेट. फॉर एक्झाम्पल, डाउनलोडिंग MP3 सॉन्ग्स ओनली अप्टर 6 PM वेन द वर्क इज ओवर. देन द रिस्क ऑफ ईमेल यूज अँड युझिंग एक्सटर्नल होस्ट बाय युजर इज अ मॅनेजमेंट इशू अँड कॅन नॉट मॅनेजमेंट इशू अँड कॅन नॉट बी मेन्शन बाय अ फायरवॉल आफ्टर हॅव्हिंग डिस्कस सिक्युरिटी रिलेटेड पॉलिसीज ऑफ फायरवॉल. तर ह्या झाल्या फायरवॉल पॉलिसीज. तर फायरवॉल पॉलिसीचे दोन प्रकार, इनबाउंड ऍक्सेस पॉलिसी आणि आउटबाउंड ऍक्सेस पॉलिसी, हे तुम्हाला कळालं असेलच असं मी गृहित धरते. आणि त्यात न करण्यासारखं काही नाही ना, ते फार सिंपल आहे. जसं की तुम्हाला फिफ्थ नंबरच्या स्लाइडवर डायग्राम मध्ये अगदी क्लिअरली दिसतंय की ज्या वेळेला अटॅकर काही फेक ईमेल पाठवतोय किंवा फेक डेटा पाठवतोय, तर तो आधी इंटरनेटला जाणार, इंटरनेट थ्रू तो लॅन कडे जाण्याचा प्रयत्न करणार, पण त्याआधी त्याला त्या फायरवॉल पॉलिसी जी आपण मेंटेन केलेली असेल त्या नेटवर्कसाठी, तर त्या पॉलिसी थ्रू त्या डेटाला प्रायव्हेट नेटवर्ककडे जावे लागेल. आणि पॉलिसी मेंटेन ठेवल्यामुळे काय होईल, तर जो डेटा चुकीचा असेल किंवा जो अटॅक लॅनवर होणारा असेल, म्हणजेच की प्रायव्हेट नेटवर्कवर होणारा असेल, त्यापासून त्या प्रायव्हेट नेटवर्कचा बचाव होतो. म्हणून फायरवॉल पॉलिसी सेक्युरिटीसाठी फार महत्वाची आहे. नेटवर्कसाठी फायरवॉलची आवश्यकता असते. म्हणजेच काय, तर इंटरनेट वर्क करताना आपल्याला जी रिस्क वाटते, व्हायरस अटॅक, यामुळे सिस्टीम डॅमेज वगैरे होणे, याची आपल्याला भीती असते. ही भीती नाहीशी होण्यासाठी आपण सेक्युरिटी घेतो. तर ती म्हणजे कशी, तर आपण पासवर्ड देतो, नंतर बायोमेट्रिक सेक्युरिटी घेतो, नंतर अँटीव्हायरस इन्स्टॉल करणे. त्याचप्रकारे आपण नेटवर्क सेक्युरिटीसाठी फायरवॉलचा वापर करतो. फायरवॉलचा यूज आपण प्रोटेक्शनसाठी करतो. फायरवॉल ही कम्प्युटर आणि एंटायर नेटवर्कला होस्टाईल ऍक्टिव्हिटी पासून प्रोटेक्ट करू शकते. फक्त या फायरवॉलचा उपयोग आपल्याला करेक्ट करता आला पाहिजे. फायरवॉल प्रोटेक्ट नेटवर्क कॉम्प्युटर फ्रॉम इंटेंशनल होस्टाईल इंटर्शन दॅट कॅन कॉम्प्रोमाइज कॉन्फिडेन्शियलिटी, कॉज डेटा लॉस ऑर डिनायल ऑफ सर्व्हिस. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फायरवॉल नेटवर्कला प्रोटेक्ट करते. कोणापासून? तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरस पासून, आणि आपला महत्वाचा डेटा लॉस होण्यापासून वाचवते. फायरवॉल हे हार्डवेअर डिव्हाइस आहे, तसेच सॉफ्टवेअर पण आहे जे सेक्युअर कॉम्प्युटरवर रन होते.